परमेश्वरानं आजवर प्रत्येक अवतार घेतला तो दुष्टांचं निर्दालन करण्यासाठीच घेतलाय. अशी प्रत्येक अवताराची महती आहे. ओझर गावचं हे विघ्नेश्वराचं मंदिर, विघ्नेश्वराचा अवतार सुद्धा विघ्नासुराचा नाश करायचा. म्हणूनच हेमवती नगराच्या अभिनंदन राजानं इंद्रपदाच्या प्राप्तीसाठी 100 यज्ञ करायचं ठरवलं. साहजिकच इंद्रानं तेव्हा काळपुरुषाला यज्ञामध्ये विघ्न आणण्याची आज्ञा केली. त्याच विघ्नासुराचा गणेशानं पराभव केला. विघ्नासुरानं श्री गणेशाला तुझ्या नावा अगोदर माझं नाव यावं अशी विनंती केल्यामुळे गणेशानं विघ्नेश्वरा विघ्नराज हे नाव धारण केलं. कुकडी नदीच्या किनाऱ्यावरचं हे ओझर गाव, चारी बाजूला दगडी तटबंदी. प्रवेशद्वारातून आत गेलात की ओवरी, ओवरीच्या खाली तळघर, तिथं देवाची पालखी ठेवायची व्यवस्था, ध्यानासाठी सुद्धा बसायची सोय आहे. 1958 ते 1968 या काळामध्ये या देवस्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरावरचा सुवर्ण कळस बसवला तो थोरल्या बाजीरावांचे बंधू चिमाजी अप्पा ह्यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून. विघ्नेश्वराच्या दोन्ही बाजूला पितळ्याच्या रिद्धीसिद्धीच्या मूर्ती आहेत. समोरच राम मंदिर, मुंजाबाचा पार आणि पुरातन पिंपळ. त्याशिवाय प्रदक्षिणेसाठी प्रशस्त ओरी.
विघ्नराजा तुला वंदना, विघ्नराजा तुला वंदना. तुझ्या कृपेने भक्तजनांचा, तुझ्या कृपेने भक्तजनांचा सफल होती कामना, सफल होती कामना. विघ्नराजा तुला वंदना, विघ्नराजा तुला वंदना, विघ्नराजा तुला वंदना. असुरा जिंकुनी विघ्न नामक असुरा जिंकुनी, गणपद फुले तया सदेवुनी, गणपद फुले तया सदेवुनी. इच्छित वर तो असुर मागता, इच्छित वर तो असुर मागता. पुरविलास पावना, पुरविलास पावना. विघ्नराजा तुला वंदना, विघ्नराजा तुला वंदना, विघ्नराजा तुला वंदना. जगी तथास्तु म्हणता देवा तुझला, तथास्तु म्हणता देवा तुझला, असुर करी नमना, असुर करी नमना, असुर करी नमना, विघ्न राजा तुला वंदना, विघ्न राजा तुला वंदना, विघ्न राजा तुला वंदना। ओझर ग्रामी विघ्नेश्वर हे नामला भुनी, विघ्नेश्वर हे नामला भुनी, अष्टविनायक स्मरता चित्ती, अष्टविनायक स्मरता चित्ती, हरति भव यातना, हरति भव यातना, विघ्न राजा तुला वंदना, विघ्न राजा तुला वंदना, विघ्न राजा तुला वंदना, तुला वंदना, तुला वंदना।